येशया अध्याय एक. आमोज याचा मुलगा येशया याने यहुदा व यरुशलेम याविषयी उजिया, योथाम, आहाज व हिजकिया या यहुदी राजाच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टीविषयींचा दृष्टांत पाहिला. हे आकाशा एक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कांदे, कारण परमेश्वर हे बोललं आहे. मी लेकरांचे पालन पोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरुद्ध बंडखोरी केली. बैल आपल्या धन्याला ओळखतो आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्रायल ओळखत नाही, इस्रायलला समजत नाही. आ हा हा, हे राष्ट्र पापी, दुष्कृत्याच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्टजनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले, त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे. इस्रायलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखिले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे. तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिक अधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतकरण कमकुवत आहे. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहिला नाही, फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत. त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही. तुमचा ओसाड झाला आहे, तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परक्यांनी तुमचे शेते उद्ध्वस्त केले आहेत, परक्यांनी ती नासधूस करून उलथून सोडून दिली आहेत. सियोनेच्या कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे. जर सैन्याधीश परमेश्वरांनी आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सोदोम व गमोरा या नगरासारखी झाली असती. सोदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. गमोरच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे असंख्य यज्ञ बली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत, आणि तसेच बैल, कोकरे किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. जेव्हा तुम्ही मज समोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता, असे करण्यास तुम्हास कुणी सांगितले? पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका. धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्र दर्शन व शब्बात मिळे असे पापी मिळे मी खपून घेत नाही. तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो. त्यांचे मला ओझे झाले आहे, तो सहन करून मी थकलो आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनात हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन. जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही. तुमचे हात निष्पाप्यांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत. स्वतःला धुवा, स्वच्छ करा. तुमची दुष्टकृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा. वाईट करणे सोडा, चांगले करण्यास शिका. न्याय मिळवा, पीडितांची मदत करा. पीडितहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा. परमेश्वर म्हणतो, आता या व एकमेकाशी संवाद करून हे जाणून घ्या, जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरीही ती बर्फासारखे शुभ्र होतील. जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील. जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावायस मिळेल. परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करेल, कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोललं आहे. विश्वासू नगरी वेश्या कशी झाली? ती जी की पूर्णपणे न्याय होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती, पण ती आज खुन्यांनी भरून गेली आहे. तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे. तुमचे सरदार बंडखोर व चोराचे साक्षीदार आहेत. प्रत्येकाला लाज घेणे प्रिय आणि नजराण्याच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजू घेत नाहीत. याकरिताच प्रभू सैन्याधीश परमेश्वर इस्रायलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो की, त्यांचा नाश हो, मी माझ्या विरोधकांचा सूड घेईल आणि माझ्या शत्रूविरुद्ध मी स्वतः बदला घेईन. मी तुझविरुद्ध आपला हात वळवून तुझे शुद्धीकरण करून तुझ्यातील निरुपयोगी गोष्टी काढून व सर्व प्रकारची अशुद्धता दूर करीन. मी तुझे सर्व न्यायाधीश पूर्वी जसे होते तसे करीन. तुझे सर्व सल्लागार सुरुवातीस जसे होते तसे करीन. त्यानंतर तुला नीतिमानाची विश्वासू नगरी म्हणतील. सियोनेच्या न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल. बंडखोर व पापी यांचा एकत्र सुरडा होईल, व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुरडा होईल. तुम्हास पवित्र वाटणाऱ्या येलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील, कारण तुम्ही पाने कोमजलेल्या येलाच्या झाडाप्रमाणे व पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. बल्लाड मनुष्य वाळलेल्या झाडाच्या ढिलपीप्रमाणे दुर्बल होईल व त्याची कामे झाडाच्या लहानशा ठिंगणीसारखी राहतील. ती दोन्ही एकत्र जाळण्यात येतील, तो त्यास कुणीही विझवणार नाही.